नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं अक्षता तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मॉरिशस हें भारत आनी जागतीक दक्षीण हांच्या मदलो म्हत्वाचो सेतू आसा अशें वर्णन केलां. पंजाब सरकारान मोहाली हांगा काल सांजेवेळार आयोजीत केल्ल्या नागरी येवकार सुवाळ्याक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हाजीर रावल्यो. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण हांणी मणिपूराची अर्थवेवस्थेक आदार दिवपा खातीर आकस्मीक निधी जारी केल्या. युक्रेनान बेगोबेग आनी अंतरीम 30 दिसांचो युद्धविराम दिवपाच्या प्रस्तावाक अमेरिकेन मान्यताय दिल्या. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मॉरिशस हें भारत आनी जागतीक दक्षीण हांचे मदलो म्हत्वाचो सेतू आसा अशें वर्णन केलां. काल राती पोर्ट लुईसान भारतीय प्रवासींक मार्गदर्शन करतना तांणी 2015 वर्सा मॉरिशसाक केल्ले भेटी वेळार पयलेच खेपे मॉरिशस भारताच्या सागर उद्दिष्टाक म्हत्वाचो भाग आशिल्ल्याचो तांणी जाहीर केले. मॉरिशस हो फकत भागीदार देश न्हय तर भारताच्या कुटुंबातलो एक भाग आसा अशें प्रधानमंत्र्यांनी सांगला. इतिहास आनी दायजान हे बंधन खोल आनी घटमूट रुजला अशें तांणी मुखार सांगले. प्रधानमंत्री मोदी हांच्या भाषणान हिंद महासागराच्या वाठाराची सुरक्षितताय करपाच्या सहकार्याच्या यत्नांचेरूय भर दिलो. मॉरिशस एक व्हड दर्यावेलो प्रदेश आशिल्ल्यान प्रधानमंत्र्यांनी बेकायदेशीर नुस्तेमारी चोरी दर्यावेल्या गुन्यांवांक आडावपा खातीर भारताची विस्वासपात्र इश्ट देश म्हणून जापसालदारकीचेर तांणी भर दिलो. पोर्ट लुईसान मॉरिशसांतल्या आपल्या समकक्ष नवीन चंद्र रामगुलम हांचे कडेनय उत्पादक उलोवणी करून दोनी देशांमधल्या भागीदारीची तांणी जाणीव करून दिली. दोनी फुडाऱ्यांनी द्विपक्षीय संबंध चालू आशिल्ल्या सहकार्याचो नियाळ घेतलो आनी दोनी राष्ट्रांमधले खाशेले नाते आनिकूय उंचायेर व्हरपा खातीर नवे मार्ग सोदून काडले. बसकेवेळार संरक्षण, सुरक्षा, अर्थीक संबंध, संस्कृतीक आदान प्रदान अशा मुखेल क्षेत्रांची मुखेलपणान चर्चा जाली. आयज मॉरिशसाच्या राष्ट्रीय दीस उत्सवान प्रधानमंत्री मोदी मानाचे सोयरे आसतले. पंजाब सरकारान मोहाली हांगा काल सांजे वेळार आयोजित केल्ल्या नागरीक येवकार सुवाळ्याक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हाजीर रावल्यो. ह्या वेळार उलयतना तांणी गुरूंच्या आशिर्वादान आनी प्रेरणांतल्यान पंजाबाच्या भुयेन हुतात्म्या आनी क्रांतिकारी जल्माक आयल्यात अशें म्हणले. देशाच्या स्वातंत्र्य संघर्षाचे महत्वाचे अध्याय तांच्या मातयेर बरयल्यात अशें तांणी सांगले. वेगवेगळ्या मळार राज्याकडल्यान अफाट सहभागाचेर उलयतना राष्ट्रपती मुर्मू हांणी पंजाबातल्या पुरोगामी शेतकारांनी आपल्या कश्टान 5वी क्रांती यशस्वीपणान केल्ली आनी देशाक अन्न सुरक्षा दिली अशी म्हायती तांणी दिल्या. राज्यांतले शेतकार आनी शेतकी शास्त्रज्ञ परत एक फावट शेतकी मळार पुराय राष्ट्राक फुडारपण दितले आनी पर्यावरणाक अनुकूल शेती आपणायतले असो विस्वास तांणी उक्तायलो. राष्ट्रपतीचे भेटेक लागून दरेक पंजाबी उमेदीन आसा अशें मुखेलमंत्री भगवान सिंग मान हांणी सांगले. तिचे जिवीत आमकां सगळ्यांक प्रेरणा दिवपी आसा अशें तांणी मुखार सांगले. आयज चंदीगडांत पंजाब विद्यापीठाच्या 72व्या दिक्षांत सुवाळ्यांत राष्ट्रपती मुर्मू मार्गदर्शन करतल्यो. लोकसभेन 2024-25 वर्सा खातीर अनुदानाची पूरक मागणी, दुसरो गट 2021-22 वर्सा खातीर अतिरिक्त अनुदानाची मागणी, 2025-26 वर्सा खातीर मणिपूर अर्थसंकल्प आनी 2024-25 वर्सा खातीर मणिपूर खातीर अनुदानाची पूरक मागणी मान्य केल्या. काल सभाघरांत जाल्ल्या भासाभासेक जाप दितना अर्थमंत्री निर्मला सीतारमण हांणी मणिपूराची अर्थवेवस्था बेगीन बरी जावपाक आदार दिवपा खातीर केंद्र पुराय अर्थीक मजत दिता अशें सांगले. तशेंच मणिपूराक आकस्मीक निधी स्थापन करपा खातीर 500 कोटी रुपयांचो कॉर्पस जाहीर केला. तशेंच घर मंत्रालयाच्या खाशेल्या पॅकेजी खाला मजत शिबीर कार्यावळी खातीर आनी बांदितांक आदार दिवपा खातीर 400 कोटी रुपयांची वेवस्था केल्या. गरज पडल्यार फुडली मजत दिवपाची मंत्री सीतारमण हांणी सभाघरांत कळयलें. नियोजीत वेवसाय पुराय जाले उपरांत सभाघर आयज मेरेन स्थगीत उरतलें. युक्रेनान बेगोबेग आनी अंतरीम 30 दिसांचो युद्धविराम दिवपाच्या प्रस्तावाक अमेरिकेन मान्यताय दिल्या. अमेरिकेन गुप्तचर म्हायती वाटप आनी युक्रेनाक लष्करी मजत दिवपाचेरय विराम काडला. अमेरिकेचो विदेश सचीव मार्को रुबियोन सावदी अरेबियाच्या जेद्दा हांगा युक्रेनियन अधिकाऱ्यांकडेन बसके उपरांत पत्रकारांक हे घडणुकेचे म्हायती दिली. अमेरिकेच्या संयुक्त संस्थांनी जारी केल्ल्या निवेदनान म्हणला की युक्रेनान बेगोबेग अंतरीम 30 दिसांचो युद्धबंदी करपाचो प्रस्ताव मान्य करपाची तयारी उक्तायल्या आनी हो पक्षांचो परस्पर कबलातीवरवी वाडोवंक मेळटा. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
इलेक्ट्रॉनिक संगीत निर्माते आणि डीजे उपकार करून लक्ष दियात. वेव्ज 2025 चॅलेंजांत वाटेकार जावपा खातीर बेगोबेग तयार जायात. रेझोनेट द ईडीएम चॅलेंज नाव नोंदणी खातीरची मुजत 31 मार्च 2025 मेरेन वाढयल्या. इलेक्ट्रॉनिक संगीता मधल्या तुमच्या प्रतिभेचे संसारीक पावण्यार प्रदर्शन करून नामना जोडपाची संद वगडावू नाकात. चड माहिती खातीर भेट दियात wavesindia.org.
परत एक फाउट युकार. तेलंगणा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज राज्यपाल जिष्णू देव वर्मा हांच्या विधीमंडळाच्या दोन्ही संयुक्त अधिवेशनात मार्गदर्शन करून सुरू जातले. या मार्गदर्शना खातीर दोन्ही घरांचे वांगडी विधानसभा सभाघरांत जमतले. अधिवेशनात राज्यातले काँग्रेस सरकार दुसरे वर्सुकी अर्थसंकल्प थारायतले. ते भायर राज्यात मागास वर्गाचो आरक्षण कोटा 42% मेरेन वाढोवपा खातीर विधेयक हाडपाचोय प्रस्ताव सरकारान मांडला. होळी खातीर थोडो विसव घेतल्या उपरांत 19 मार्चाक राज्याचे अर्थसंकल्प सादर करपाची शक्यताय आसा. आज राज्यपालांच्या मार्गदर्शना उपरांत सभापती वेवसाय सल्लागार समितीचे बसकेचे अध्यक्षपद सांभाळटले आणि अधिवेशनात घेवपाच्या वेवसायाचे निर्णय घेतले. या अधिवेशनात विरोधी पक्ष फुडारी आणि बीआरएसचे अध्यक्ष के चंद्रशेखर राव सभाघरांत हजर रावपाचे आसात. केसीआर ह्या नावान लोकप्रिय आशिल्ल्या हे कंपनीन काल बीआरएस विधीमंडळ पक्षाची 3 वरां चलपी बसका घेतली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात केसीआर नेमान सभाघरांत हजर रावपाची माहिती बीआरएस पक्षाचे कार्यकर्ते अध्यक्ष के ताराक्रामांग राव हांणी दिली. शेतान पिकां सुकप, पिवपाच्या उदकाचो उणाव, वीज उणाव अशे प्रस्न उप्रासपाची शक्यताय आसा. आमदार आनी एमएलएसीक सामान्य लोकांचे प्रस्न मांडपाक सांगल्यात आनी आदल्या बीआरएस सरकाराचेर केल्ले आरोप नाकारपाक सांगल्यात. अन्न नियंत्रक एफएसएसएआय भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण हांणी काल राज्यांक मार्चांत चालू सणाचो हंगाम लक्षांत दवरून दूद उत्पादनाचेर पळोवणी वाढोवपाक सांगला. चालू सणाचो हंगाम लक्षांत दवरून मार्च म्हयन्याभर दूद उत्पादनाचेर पळोवणी वाढोवपाचो निर्देश एफएसएसएआयन सगळ्या राज्यांक आणि केंद्रीय प्रदेशांक दिल्यात अशें मंगळारा निवेदनांत म्हणला. मागणी वाढिल्ल्या काळांत अन्नधान्याची मिलावटी आणि चुकीचे लेबलिंग आडावपाचो ह्या उपायाचो हेत आसा अशें जोडला. भारतीय बायलां कबड्डी पंगडाक 6व्या आशियाई बायलां कबड्डी वस्तादपण सर्तीन खिताब मेळ्ळे उपरांत युवा वेव्हार आणि खेळां मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी तांचो भोवमान केलो. तशेंच ह्या पंगडाक मेळिल्ल्या यशाची परब मनोवपा खातीर मंत्रिमंडळान 67,50,000 रुपया रोख पुरस्कार दिवपाची घोषणा केली. परबी उपरांतच्या उलोवपांत मंत्री मांडविया हांणी बायल खेळगड्यांक आदार दिवपा खातीर सरकार सगळे यत्न करतले अशें सांगला. दादल्यांच्या लिगा प्रमाण सरकार बायलांक चड संधी मेळोवपा खातीर बायलांची कबड्डी लीग सुरू करतले अशें तांणी फुडें उक्तायलां. इराणातल्या तेहरान 6 ते 8 मार्च मेरेन जाल्ल्या ह्या वस्तादपण सर्तीन भारतीय पंगडान निमाणे मॅचीन यजमान पंगड इराणाचेर जैत मेळून आनी 32-25 अशे गुण मेळून आपलो किताब येसस्वीपणान राखलो. भारतीय हवामान खात्यान आयज तमिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, केरळ आनी माही हांगा एकसुरे सुवातेर पावस पडपाचो अदमास उक्तायला. हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाण फुडल्या 3 दिसांत अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालयांतय व्हड पावस पडपाची शक्यताय आसा. तशेंच गुजरात आनी नैऋत्य राजस्थानात उष्णतायेच्या ल्हारांची परिस्थिती येवपाची शक्यताय आसा. जाल्यार फुडल्या 2 दिसांत ओडिशा आनी विदर्भा हांगा उष्णतायेच्या ल्हारांची परिस्थिती आसतली अशें हवामान खात्यान कळीत केला. दक्षिण केरळ दर्यादेगेर आनी तशेंच लागसारच्या लक्षद्वीप, मालदीव वाठारांनी कामोरीन आनी मन्नार आखातान वाऱ्याचो नेट वराक 35 ते 45 किलोमीटर अशी खर हवामानाची शिटकावणी दिल्या. परत एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मॉरिशस हे भारत आनी जागतिक दक्षिण मदलो म्हत्वाचो सेतू आसा अशें वर्णन केला. पंजाब सरकारान मोहाली हांगा काल सांजे वेळार आयोजित केल्ल्या नागरी येवकार सुवाळ्याक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हाजीर रावल्यो. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण हांणी मणिपुराची अर्थवेवस्थेक आदार दिवपा खातीर आकस्मीक निधी जारी केल्या. युक्रेनान बेगोबेग आनी अंतरीम 30 दिसांचो युद्धविराम दिवपाच्या प्रस्तावाक अमेरिकेन मान्यताय दिल्या. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 आयकूंक मेळटलें. नमस्कार.